वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरथं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरम् प्रेमा भक्त सुशांतदांत सुहृदं उत्तुंगदिं वत्सलं सोहं बोधशुचित्वपूर्ण सततं तुर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथ यतिनं रक्षस्व दीनांकितं। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांति ही अपैशुनम दया भूतेषु अलोलुप्त्वं मार्दवं हरिर चापलम। याच्यातला अपय शून्य पर्यंत निरूपण आपण मागच्या वेळेला पाहिलेलं होतं। आज दया हा दैवी गुण आपण पाहणार आहोत। दुसऱ्याचं दुःख दूर करण्याच्या विचारांनी त्याच्याविषयीची जी भावना निर्माण होते त्याला दया असं म्हणतात किंवा करुणा असं म्हणतात। दया हा शुद्ध पारमार्थिक गुण आहे। शुद्ध पारमार्थिक अशा करता म्हटलं जसं अहिंसा हा शुद्ध पारमार्थिक गुण आहे तो तारतम्यानी वापरायला लागतो। राष्ट्राच्या व्यवहारामध्ये किंवा सामाजिक व्यवहारामध्ये जसा अहिंसा हा तारतम्यानी वापरायला लागतो तसा दया हा गुण देखील शुद्ध पारमार्थिक असल्यामुळे आपल्या स्वतःच्या जीवनापुरता या गुणाकडे पाहायचं आहे। ते देखील दुसऱ्या कोणी आपला अपराध केला तरीही त्याच्यावर दया दाखवायची का? गांधीजींच्या भाषेमध्ये जर कोणी एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करायचा का? अशा प्रकारचे निष्कारण श्लेष बरेच या शब्दातून निर्माण होतात। तसे श्लेष न काढता केवळ आपल्याला परमार्थ करायचा आहे आणि आपण कशा पद्धतीने हा गुण अंगी बाणवू शकतो इतपत आपण विचार केलेला चांगला। नाहीतर काही शब्दांवरून वितंड होण्याची शक्यता असते। जसं निष्कारण दया दाखवायला लागलं तर समाजात अनिष्ट प्रवृत्ती वाढीला लागतील। अशा प्रकारचं वितंड निर्माण न होता या गुणांकडे पाहणं गरजेचं आहे। जसं स्वामीजी सांगत असत की ब्रह्मचर्य या विषयावर व्याख्यान करत असताना श्रोत्यांनी विचारावं की जर सगळेच ब्रह्मचारी होतील तर जगताचं कसं व्हायचं? अशा वितंडाकरता हा विषय जसा नाहीये, तुझ्या व्यक्तिगत जीवनाकरता म्हणून तू परमार्थी आहेस, परमार्थ करू इच्छितोस, तुला कामना बाजूला सारल्यानंतरच मग अत्यंतिक सुख मिळणार आहे असा विषय असल्यामुळं तुझ्यापुरतं ब्रह्मचर्य या विषयाचा तू विचार कर, असं जसं सांगावं लागतं तसंच दया या शब्दाबद्दल आहे। हा या दया शब्दाचा पूर्णते करता म्हणून या दया शब्द त्याच्या क्रियात्मक स्वरूपाकरता म्हणून थोडासा विचारच करावा लागेल। 11व्या अध्यायाच्या शेवटी मत कर्मकृत, मत परमो, मत भक्ताः, संगवर्जितः, निर्वैर सर्व भूतेषु यस्स मामेति पांडव, असं भगवंत म्हणाले। जो माझ्या करता म्हणून कर्म करतो, मी प्राप्तव्य असावं असा त्याच्या कर्मांचा हेतू असतो, कोणत्याही कर्माने मी याचा अर्थ शांती समाधान शाश्वततेची खूण, आपण अविनाशी देहरहित आहोत, देहबुद्धीवर कदापि न येणं, अशा गोष्टी साध्य होणं हा कर्माचा उद्देश असावा, याला मत कर्मकृत असं म्हणायचं। मत परमो, मत भक्ताः, संगवर्जितः, याच्यात सर्वात शेवटी एक शब्द आला निर्वैर सर्व भूतेषु, सर्व भूतमात्रांच्या बाबत जो वैर रहित राहतो असा, ज्यांनी विश्वरूप दर्शन घेतलं, ज्यांनी विश्वाच्या ठिकाणी परमात्मा पाहिला, त्यांनी आता विश्वाच्या कुठल्याच घटकाबद्दल वैर धरता कामा नये असा तिथे अर्थ आला, कुठल्याच घटकाबद्दल। त्याची आता निर्वैर वृत्ती असणं गरजेचं आहे। जो परमार्थ करतो आणि सद्गुरूंनी त्याला तत्वमसी असा उपदेश केला, ते परमात्म तत्वच तू आहेस आणि त्या परमात्म तत्वानी तर सगळं जगत व्यापलेलं आहे। तो परमात्मा सर्व जगतामध्ये आत बाहेर भरून अत्यतिष्ठ दशांगुलम, 10 अंगुल उरलेला आहे, असा जर परमात्मा असेल आणि सद्गुरूंनी तशा प्रकारचा उपदेश केला असेल आणि तो उपदेश तो परमात्माच मी आहे या भावानी कोणी एकानी स्वीकारला असेल खराखुरा आपल्या जीवनात उतरवण्यासाठी म्हणून प्रयत्न करत असेल, त्यांनी कोणाविषयीही वैर भाव धरता कामा नाहीये। काही क्रियात्मक पद आहेत, काही भावात्मक पद आहेत। जसं मी परमात्म स्वरूप आहे हे भावात्मक पद आहे, ही भावात्मक अनुभूती असू शकेल, पण त्याचं व्यवहारातलं रूप म्हणजे सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी निर्वैर भाव, हे त्याचं व्यवहारातलं स्वरूप आहे। जर व्यवहारात वैरवृत्तीनी असेल तर सर्वत्र परमात्मा काय पाहिला, तर सद्गुरूंनी जो उपदेश केला त्या उपदेशाचं यांनी आपल्याबाबत काय केलं, म्हणून निर्वैर बुद्धी, निर्वैरता असणं हे जीवनात उतरवण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील असायला पाहिजे। या निर्वैर सर्व भूतेषु या शब्दाचीच अधिक फोड त्याच्याच पुढच्या अध्यायामध्ये 12व्या अध्यायामध्ये भक्त लक्षणामध्ये भगवंतांनी केली। भगवंतांनी जी भक्त लक्षणं सांगितली ती भक्त लक्षणं निर्वैर सर्व भूतेषु याचा अधिक खुलासा आहे, बाकी काही नाहीये। त्याच्यामध्ये अद्वेष्टा सर्व भूतानाम, मैत्र हा करुण एवच निर्ममो निरहंकार हा समदुःख सुख क्षमी असं पहिलाच श्लोक आला. जर सर्व भूत मात्रांच्या विषयी निर्वैरता ठेवायची असेल तर कोणाचाच द्वेष करता कामा नये, कोणाचाच नाही. सर्वसाधारण माहीत नसलेल्या व्यक्तीचं कोणीच द्वेष करत नाही, द्वेष करायचं काही कारणच नसतं. तुमच्या समोरून एक बस भरून चाललेली आहे त्याच्यातला कोणाचाच तुम्ही द्वेष करत नाही, पण म्हणून तुम्ही अद्वेष्टा नसता. द्वेष हा तुमच्या ओळखीपाळखीच्या लोकांमध्येच तुम्ही फक्त करू शकता. तुमच्या बुद्धीप्रमाणे तुमच्या अवतीभोवती असणारे कोणीतरी निष्कारण तुम्ही स्पर्धक मानता आणि असे किती स्पर्धक तुमचे बदलले. तुम्ही क्रीडांगणावर खेळत होता तेव्हा कोणीतरी तुम्हाला स्पर्धक वाटत होता. तुम्ही शाळेत शिकत होता तर प्रत्येक इयत्तेत तुम्हाला वेगळा वेगळा स्पर्धक वाटत होता. पुढच्या जीवनात तो कुठे गेला त्याची भेट ही कधी झाली नाही. तो कधी स्पर्धा करायला योग्य नव्हताच. पुढे नोकरी उद्योग धंद्याच्या ठिकाणी परत एक स्पर्धक निर्माण होतो. एकूण जीवनाचा विचार केला तर स्पर्धक नसतो, त्या त्या काळात स्पर्धक असतात. एक कंपनी दुसऱ्या कंपनीची कॉम्पिटेटर कंपनी आहे. जोपर्यंत धंदा करतोय तोपर्यंत, धंद्यातून निवृत्त झाल्यानंतर कोणी कॉम्पिटेटर नाही. एक व्यावसायिक दुसऱ्या व्यावसायिकाचा स्पर्धक होतो धंदा करतो तोपर्यंत. याचाच अर्थ असा की शाळेत जसे स्पर्धक बदलले तसेच थोडा दीर्घ काळ पण इथेही बदलणार आहेत. त्याच्याऐवजी या स्पर्धेच्या दुनियेपेक्षा सर्वत्र समभावानी वर्तन असणारं आणि समभावाची दृष्टी असणारं अद्वेष्टा सर्वभूतानाम हे पद निर्वैर सर्व भूतेषु याचा अधिक खुलासा म्हणून आलं. अद्वेष्टा सर्व भूतमात्रांच्या बाबत, मैत्रा हा सर्व भूतमात्रांच्या बाबत, करुणा हा सर्व भूतमात्रांच्या बाबत, निर्ममो निरहंकारा हा अद्वेष्टा म्हणजे द्वेष करत नाही असा, निर्ममो म्हणजे ममत्व नाही असा, म्हणजे अभावात्मक अशी पदं आहेत. जो कोणाचाच द्वेष करत नाही, जो ममत्व राखत नाही, निरहंकार म्हणजे अहंकार राखत नाही, काही अभावात्मक पदं आहेत त्याच्या ठिकाणी द्वेषाचा अभाव आहे, त्याच्या ठिकाणी ममत्वाचा अभाव आहे, त्याच्या ठिकाणी अहंकाराचा अभाव आहे. थोडा आवाज पाहिजे असं सुचवलं जातं. तर काही पदं जी आहेत ती थेट परत क्रियात्मकच आणि भावात्मक अशी आहेत. त्याच्यातलं दया किंवा करुणा हे पद आहे. तिथं देखील मैत्र करुण एवच, करुणा आणि दया याच्यात अंतर नाही, करुणा आणि दया एक सारखे. दया या शब्दामध्ये आपण कोणीतरी श्रेष्ठ आहोत आणि दुसरा दयेला पात्र आहे असा एक भाव येण्याची शक्यता असते. असा एक भाव येण्याची शक्यता असते. म्हणजे दया हा जवळपास अहंकारजन्य शब्द झाला. अशी जी दया असते ती दया वैर निर्माण केल्याखेरीज राहत नाही. तुम्ही व्यवहारामध्ये ज्याच्यावर दया करता तो तुमचा पहिला शत्रू बनतो. नंतर संतांनी केलेल्या दयेमुळे संत हे कोणाचा शत्रू होत नाहीत, पण एखाद्याची परिस्थिती तितकी चांगली नाही म्हणून तुम्ही त्याला आपणहून मदत केली, आपल्या ठिकाणी असणाऱ्या दयाबुद्धीमुळे तुम्ही त्याला मदत केली। मदत केल्यानंतर न कळत जो दया करतो त्याच्या मनामध्ये त्याचं वर्तन आपल्याबाबत कसं राहतं हे कायम तपासलं जातं आणि सर्वसाधारणपणाने नेहमीच तो तुमच्या बाबत तितका कृतज्ञ बुद्धीचा राहत नाही आणि तो कृतज्ञ बुद्धीचा न राहिल्यामुळे आपण केलेल्या दयेबद्दल देखील आपल्याला थोडी खंत वाटते त्याच्या वर्तणुकीमुळे। म्हणून देहबुद्धीनी केलेली दया, अहंकारानी केलेली दया ही कदाचित वैरालाच कारण ठरते। आपण पावसला गेलो तो तेव्हा भाऊ देसाईंनी पहिल्यांदा आठवणी सांगितल्या, तेव्हा ते असं म्हणाले की आमचा मूळ व्यवसाय हा सावकारी आणि जमीनदारी असा होता। त्यांनी त्यांच्या वडिलांना असं सांगितलं की पैसे नेताना सावकाराकडून इतक्या कृतज्ञ भावनेने पैसे नेले जातात पण पैसे परत करताना सावकाराच्या बाबत मनात चीड असते, आपल्याला व्याज द्यायला लागते याच्याबद्दल राग असतो, जरी व्यवहार तसा असला त्या व्यवहाराप्रमाणे आवाज थोडा कमी पाहिजे, त्या व्यवहाराप्रमाणे जरी व्यावहारिक अंगाने योग्य असेल तरी मानसिकतेच्या बाबत जो नेतो त्याला देताना प्रत्येक वेळेला द्यायला लागतं दर महिन्याला, किंवा त्याला सावकाराबद्दल थोडी थोडी चीड निर्माण होते, मानसिकता आहे, म्हणून मी हा व्यवसाय करणार नाही असं ते वडिलांना म्हणाले। कधीही दया दाखवताना जो दया दाखवतो तो मग ती कशाचीही असो, चार कपडे दिले तरी मी दिले असं वाटू शकतं, पैसे दिले तरी वाटू शकतं, मदत केली जेवायला घातला वर्षभर दोन वर्ष तरी वाटू शकतं, कारण तो कायमचा कृतज्ञ राहत नाही ही एक बाजू, आपल्याला त्याच्याविषयी कणव वाटत असते ही अजून एक बाजू, पण त्यावेळेला जो दयेला पात्र असतो असं आपल्याला वाटतं त्याच्या अहंकाराला धक्का बसलेला असतो। आपल्या परिस्थितीवश आपल्याला कोणीतरी दया दाखवत आहे असं त्याच्या मनाने घेतलेलंच असतं म्हणून तो नंतर उलटल्यासारखा करतो। पण संतांनी केलेली जी दया असते अकारण कारुण्य सिंधू असं रामकृष्णांना म्हणत असत, संतांना सद्गुरूंना म्हटलं जातं तेव्हा ते समत्व भावानी समोरच्याकडे पाहतात, ते समभावानी समोरच्या व्यक्तीकडे पाहतात आणि ती व्यक्ती त्या बोधात नाही हे लक्षात घेऊन त्या व्यक्तीच्या उन्नतीकरता ते दया करतात, करुणा करतात, ते त्याला उपदेश करतात, पण त्या उपदेशाच्या वेळेलाही त्यांचा भाव असा असतो की हे तुझंच ज्ञान आहे तुला कळत नाहीये म्हणून तुला सांगतो आहे। अगदी रामचंद्रांना वसिष्ठांनी उपदेश केला तेव्हा असं सांगितलं, किंवा श्रीकृष्णांना सांदीपनींनी उपदेश केला तेव्हा सांगितलं की हे तुझंच ज्ञान तुला देतो आहे। तो गुरु शिष्याचा जो व्यवहार होता तो गुरु शिष्याचा गुरूंची महती राखावी म्हणून आम्ही केवळ करतो आहोत असा सांदीपनींचा अथवा वसिष्ठांचा भाव होता की हे गुरूंकडून घेतल्यानंतर ठसतं। असा जो सर्वसाधारण नियम आहे म्हणून तू गुरु करतो आहेस मला माहित आहे, पण हे रामा तुझंच ज्ञान मी तुला देतो आहे। पण ही एकमेव घटना नाहीये। वशिष्ठ रामचंद्रांना म्हणाले किंवा सांदीपनी श्रीकृष्णांना म्हणाले तेव्हा रामचंद्र हे पूर्ण भावामध्ये होते, परमात्मा भावामध्ये होते, श्रीकृष्णही परमात्मा भावामध्ये होते, पण समोर असलेला आणि अबोधानी किंवा अज्ञानानी भ्रांत झालेला जीव हा मुळातच परमात्मा स्वरूप आहे हे सद्गुरूंना माहीत असतं। म्हणून कोणीही सद्गुरु जेव्हा शिष्याला उपदेश करतात तेव्हा ते त्याचंच ज्ञान त्याला देत असतात, ते सद्गुरूंजवळचं ज्ञान देतात असं नाही। मोटके गुरुमुखे उदयजत दिसे हृदय स्वयंभची असे, प्रत्यक्ष फावो लागे तैसे आपैसयाची। म्हणून कोणाही गुरूंचा तोच भाव असतो की अरे हे तुझंच ज्ञान आहे ते मी तुला देतो आहे। जशी ज्याची वस्तू त्याला परत करण्यामध्ये अहंकाराचा कुठं प्रश्न येतो, फक्त एक सावध आहे आणि दुसरा सावध नाही असं असल्यामुळे सद्गुरूंनी केलेली दया ही नंतर जो दया स्वीकारणारा असतो त्याच्या चिडीला पात्र होत नाही। ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यावर जे निरूपण केलेलं आहे, आता दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी, ही दया अशी आहे की जसा पौर्णिमेचा चंद्र पूर्ण चंद्रिका निवविता न कडसी साने थोर, शीतलता देताना कोणीही लहान मोठा न पाहता सर्वांना एकसारखी शीतलता देणाऱ्या पूर्ण चंद्रासारखी ही दया काम करते। पूर्णत्व हे नेहमी चंद्राच्या माध्यमातून सांगितलं जातं, सूर्याला कला नाहीत। सूर्य नेहमीच परिपूर्ण आहे तरी देखील चंद्र परिपूर्ण आणि शीतल आहे। तो भले परप्रकाशी असेल पण त्याची शीतलता, त्याचं निवविण्याचं सामर्थ्य, त्यामुळं मोठ्या मोठ्या घटना सांगताना नेहमी चंद्राची उपमा दिली जाते, सूर्याचीही दिली जाते क्वचित। तुझी ये निढळी कोटी चंद्र प्रकाश, चंद्रप्रकाश कोट्यावधी चंद्रप्रकाश, चंद्रांचा प्रकाश पण शीतल असणार तो, सूर्यासारखा प्रखर नसेल। गुरु पौर्णिमा ही देखील चंद्राच्या योगानी पौर्णिमा आणि गुरु हे पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे पूर्ण, तसं इथं देखील दया ते ऐसी पूर्ण चंद्रिका जैसी निवविता न कडसी साने थोर, लहान मोठा अशा प्रकारची निवडा निवडती करू शकत नाही। तैसे दुःखिताचे शिणणे हिरता सकणवपणे, उत्तमा धम नेणे विवंचुगा, तसं दुःखित जो आहे त्या दुःखिताचा शीण नाहीसा अतिशय सकणवपणे जे करतात, ज्या योगानी होते ती दया। उत्तम अधम नेणे विवंचुगा, या दुःखिताचं जे शीण आहे तो दूर करण्यासाठी केवळ समाजातले चांगले चांगले निवडक लोक त्यांचा शीण दूर करायचा, दुःखी सगळेच असतात, आपली आपली दुःख प्रत्येकालाच असतात, आपण समजतो तसं नाहीये दुःखाच्या बाबत। प्रत्येक पातळीवर दुःख आहे आणि सगळेच दुःखांनी व्यापलेले आहेत, प्रत्येकाला आपली परिस्थिती आहे त्याच्यात काहीतरी अपूर्ण वाटतच आहे. एकानी दुसऱ्याकडे पाहावं हा दुःखी नसेल असं वाटावं तशी परिस्थिती नसते. मी अशी गोष्ट वाचली ती की एका मरणागारामध्ये म्हणजे जे रुग्णाईत आणि मरायला योग्य आहेत असे रुग्ण त्या ठिकाणी ठेवलेले होते. त्यांना मरणाखेरीज दुसरी काही गती नव्हती, त्यांनी मरायचंच होतं. असा मोठाचा मोठा हॉल होता, याच्यापेक्षा चौपट पाचपट मोठा, उंची बेताची, त्यामुळे जशी काड्यापेटी असावी की नाही, उंची नाही आणि लांबी भरपूर, असा असा हॉल होता. आणि नवीन दाखल होणारे जे रुग्ण असत ते दारापाशी दाखल होत असत. सगळीकडे कोंदट होतं, मरणारच होते, त्यामुळे कोंदट होतं. त्यांना विशेष प्रकाश आणि उजेड असं काही ठेवण्याची गरज नव्हती. पण त्याचं जे दुसरं टोक होतं, त्या बाजूला मात्र असणारे जे पेशंट्स आणि तिथं असणारे ज्या कॉटा होत्या, ते लोक म्हणत असत की आह, इथं काय सुंदर दृश्य आहे, फारच छान. आणि इकडे असणाऱ्यांना नेहमीच वाटत असे की आपण तिकडे कधी पोचू. आणि क्रमाने सगळे तिथं जातच होते. तिथं जाणारे म्हणत असत की आह, आणि इकडचे जे होते त्यांना असं वाटत असे मरणाकरता का ठेवलेलं असे ना, जरा सुखात तरी मरू म्हणून आपण तिथं कधी पोचू. आणि जेव्हा तिथं जायची वेळ यायची तेव्हा त्याच्या पलीकडेही काहीच नव्हतं, एक मोठीच्या मोठी भिंतच होती. पण इकडून असं दिसायचं नाही की तिकडं काही आहे, तिकडेही बेताचीच हवा उजेड होतं, पण तिथं गेल्याशिवाय ते कळायचं नाही. पण इतके दिवस तिथं जाण्यासाठी म्हणून प्रयत्न केलेले बाकीचे आपला मत्सर करतायत याच्यातच आनंद मानायचे, आणि तिथं गेल्यावर ते म्हणायचे आ. तसंच विद्वत्तेचं सुख, सत्तेचं सुख, प्रत्येक सुखामध्ये दुःख खूप आहेत. प्रत्येक अचीवमेंट जी आहे त्याच्यामध्ये अडचणी बऱ्याच आहेत. म्हणून दुःखी आणि उत्तम, दुःखी आणि अधम अशा प्रकारचा कुठलीही निवडानिवड न करता तो दुःखीताचे शिणणे ही हिरता सकणवपणे उत्तमाधम नेणे विवंचुगा, उत्तम आणि अधम असं विवंचना न करता, विचार न करता तो सर्वांना थेट आत्मदर्शनाबद्दलच सांगतो. पै जगी जीवनासारिखे वस्तू अंगवरी उपखे, परी जाते जीवित राखे तृणाचे. त्याचे आदर्श वेगळे असतात. ज्ञानेश्वर महाराज त्या आदर्शाबद्दल सांगतायत, जो असा दुसऱ्याकरता शिणतो. जगी जीवनासारखे, जीवनासारिखे वस्तू अंगवरी उपखे, पाण्यासारखी गोष्ट. खरं म्हणजे जमिनीत मूर्त जी तृणांकुर असतात, बीज असतात, ती त्या पाण्याला शोषून घेतात. पाणी सर्वस्वानी नाहीसं होतं, आपलं जीवन संपवतं. परी जाते जीवित राखे तृणाचेही, पण जाता जाता तृणाचं जीवन आहे ते जाता जाता वाचवतं, ते स्वतः नाश पावतं. स्वामीजींना अगदी शेवटी शेवटी सगळे म्हणायचे की किती कष्ट घेता तुम्ही, आता बोलू नका. तुम्ही आता बोलला नाहीत तरी चालेल, ते म्हणायचे की मग या देहाचा उपयोग काय आहे, जाते जीवित राखे तृणाचेही, तृणाचं जीवन वाचवणं हे माझं काम आहे, माझं जीवन संपलं तरी देखील चालेल, तैसे पुढीलाचे नि तापे कळवळलीये कृपे, सर्वस्वेही दिधले आपण पे थोडेची गमे। तसं पुढं असणाऱ्या व्यक्तीचा ताप, संसाराचा ताप, आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक असे ताप दूर करण्यासाठी म्हणून या जर व्याख्या पाहिल्या तर आपलं जीवन कुठं बसतं? खरं दुसऱ्याकरता आपलं सगळं जीवन कुरवंडी करून ज्यांनी ओवाळून टाकलं त्याची वर्णनं चाललेली आहेत। पुढीलाचे नि तापे कळवळलीये कृपे, सर्वस्वेही दिधलेही, सर्वस्वेसी दिधलेही आपण पे थोडेची गमे। सर्वस्व जरी आपलं दिलं तरी देखील ते थोडं अजून काहीतरी द्यायला पाहिजे, कारण जीवच काढून द्यायला पाहिजे तो देता येत नाही। म्हणून इतकं सर्वांकरता करणारा अशी व्यक्ती आपण पाहिली स्वामीजींच्या रूपाने। महावीरांच्या जीवनातली गोष्ट स्वतः स्वामीजीच सांगायचे। भगवान महावीर आजारी होते, उपवास होता, उपोषण चालू होतं, देह टाकणार हे निश्चित होतं, प्रकृती अतिशय क्षीण झालेली होती। सगळे शिष्य चिंताक्रांत झालेले होते आणि एक तरुण आला, तो म्हणाला की साधना मला शिकायची आहे, तर दारावर भक्त सांगत होते की उशीर केला सरे, ते आता आजारी आहेत, ते तुला उपदेश नाही करू शकणार। तो म्हणाला की मी मोठ्या आशेने दुरून आलेलो आहे, मला माहितीही नव्हतं की यांना इतकं बरं नाहीये, मी किती दिवस त्यांना भेटण्यासाठी म्हणून तळमळत होतो आणि बाहेर सांगितलं जात होतं की आता नाही, थोडं आधी आला असतं तर बरं झालं असतं। अशा वेळेला महावीरांच्या कानावर ही चर्चा गेल्यानंतर महावीर म्हणाले की जो आलाय त्याला आत पाठवा, आणि तशा परिस्थितीमध्ये उठून बसून त्यांनी त्याला अनुग्रह दिला, साधना समजवून सांगितली आणि त्या दिवशी महावीरांनी देह ठेवला। पुढीलाचे नि तापे कळवळलीये कृपे, सर्वस्वेसी दिधलेही आपण पे थोडेची गमे। आपलं सर्वस्व दिलं तरी काहीच दिलं नाही असं वाटावं। निम्न भरलिया विणे पाणी ढळोची नेणे, जिथं काही कमी आहे ते तो खास खळगा भरून काढल्याशिवाय पाणी पुढं जातच नाही, त्याला जाणं माहीतच नसतं, त्याच्या कल्पनेतच ते नाही। तेवी श्रांता तोषवनी जाणे सामोरे पा, श्रीधर स्वामी महाराज विद्यार्थी दशेमध्ये या अनाथ विद्यार्थी ग्रह, आता त्याला पुणे विद्यार्थी ग्रह असं म्हणतात, तिथं शिकायला होते, खोली घेऊन राहत होते, वडिलांचे व्याजाचे जे पैसे होते ते योग्य रीतीने येत होते त्यांना, त्यांचं स्वतःचं उत्तम शिक्षण होईल इतके पैसे आई वडिलांनी त्यांच्याकरता ठेवलेले होते, आई आणि वडील दोघेही नव्हते, गेलेले होते म्हणून अनाथ विद्यार्थी घरात शिकायला होते। तिथं जी खानावळ होती त्या खानावळीमध्ये ते जेवायला सुरुवातीला जात, मग नंतर ब्राह्मणाची मुख्य दीक्षा आधी मागितली पाहिजे भिक्षा, ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे असं समर्थांचं वचन कानावर आलं. आपलं ब्राह्मण्य जपण्यासाठी आपण भिक्षा मागणं गरजेचं आहे असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांच्या पैशामध्ये त्यांनी आणि कोणाला तरी मित्राला जेवायला दिलं, त्याचा त्याला मेंबर करून दिलं आणि स्वतः भिक्षा मागून जेवायला लागले. त्यांच्या असं लक्षात आलं की काही मंडळींना काही मुलांना त्या काळात भिक्षा मागायचा देखील संकोच वाटत असे, ते भिक्षाही मागू शकत नसत आणि खानावळीत जेवण्याएवढे पैसेही त्यांच्यापाशी नसत. अशा मित्रांकरता ते आपण जी भिक्षा मागून आणायचे ते चार घरं जास्त जाऊ असं म्हणून ते चार घरं जास्त जायचे आणि आपल्याबरोबर त्यांना त्यांचीही भिक्षा आणायचे. निम्न भरलिया विणे पाणी ढळोची नेणे, जिथं जिथं कमी आहे ते पूर्ण केल्याशिवाय पाणी जसं पुढे जाऊच शकत नाही. परस्पर स्वामीजी करून टाकायचे, काही जर समजलं कोणाची काही अडचण समजली तर परस्पर निवारून टाकायचे. माहिती नसायचं की स्वामीजींनी कोणाला सांगितलं की याच्याकडे जरा लक्ष दे म्हणून आपलं काम एखादं झालं हे समजायचं देखील नाही. तेवी श्रांता तोषवनी जाणे सामोरे पा, जो श्रांत असेल त्याला तोष देऊन संतोष देऊन त्याची जी दमणूक झालेली आहे ती दमणूक भरून निघाल्यावर मग उत्तम रीतीने त्याला सामोरं जाणं. दया दया या शब्दावर ज्ञानेश्वर महाराज व्याख्यान करतायत. पै पायी काटा नेहटे ते व्यथा जीवी उमटे, पायात काटा मोडला की जीवाला दुःख होतं. तैसा पोळे संकटे पुढीलांचे नी, मला आठवतं की आमच्या घराची एक भिंत उतरवली ती कॉर्पोरेशननी, पाचवा मजला होता, तिथं आम्ही पोती लावून राहत होतो, पोती ठोकून घेतली, दुसरी जागा मिळेपर्यंत तर काहीच करता येत नव्हतं. एप्रिल असेल तेव्हा पळवाचे पाऊस नियमित पडायचे पुण्यात, एक थोडी उष्णता वाढली की 5-6 दिवस झाल्यावर एखादा पाऊस, तसा पहिला वळवाचा पाऊस. ते दुकानात जाताना 4:30 दरम्यान वावटळ आली, हवा एकदम फिरली, वारे व्हायला लागले, ढग सगळीकडे भरून आले. पण पाऊस नाही पडला, तो पाऊस कुठेतरी निघून गेला. मी बँकेतून आलो चिंचवडहून यायचो, आलो की घरी बॅग ठेवून थोडस खाऊन मी लगेच दुकानात गेलो. मला म्हणाले की ते ढग पाहिले आणि तुझं घर आठवलं की हे लोक आता काय करतील, परमेश्वराची जास्त परीक्षा पाहण्यात अर्थ नाही, तुम्ही कुठेतरी सोय पाहून दुसरीकडे राहायला जा. मी घरी येऊन सांगितलं. आम्ही दुसऱ्या दिवशी आमचं सगळं सामान एकत्र केलं, काय थोडं बहुत होतं ते मेंढ कापड आणलं भोरियाळीतून, त्याच्यावर पांघरलं आणि वडिलांच्या मावशीकडे राहायला गेलो. त्या दिवशीच पाऊस आला रात्री. पण मला असं समजलं की स्वामीजी येईल जाईल त्याच्याशी विचारत होते की जागा आहे का ओळखीत कोणाकडं, त्यांची जागेची अडचण आहे. का पावो शीतळता लाहे की ते डोळियाची लागी होये, तैसा परसुखे जाये सुखावतू. पायात काटा मोडला तर जसं जीवावर व्यथा जीव कळवळतो तसा पुढीलांच्या संकटानी हा कासावीस होतो. दया तसं पावो शीतळता लाहे की ते डोळियाची लागी होये, किंवा पायाला थंडावा मिळाला, उन्हाळ्यात पाय गार पाण्यात बुडून ठेवले की डोळ्यापर्यंत शांत वाटायला लागतं. तैसा परसुखे जाये सुखावतू, ही दोन्ही लक्षणं दयेची आहेत. नुसत्या अडचणींच्याच वेळेला नव्हे, मला असे लोक माहिती आहेत की दुसऱ्याच्या मुलाला आपल्या मुलापेक्षा चांगले मार्क मिळाले तर त्याला का चांगले मार्क मिळतात आणि तुला का मिळत नाहीत म्हणून आपल्या मुलाला मारतात, चांगलेच मारतात, की असा तो कोण लागून गेला म्हणून आपल्या मुलाला मारतात. त्याला चांगले मार्क मिळाले याचं कोणतंच कौतुक नाही. किंबहुना तृषिता लागी, वेळ संपली, पाणी आराईले असे जगी, तैसे दुःखितांचे सेल भागी जिणे जयांचे. तृषाहरण करण्यासाठी जसं पाणी निर्माण केलं तसं दुःखितांचं चांगलं व्हावं म्हणून ज्याचं सर्वस्वी जीवन आहे असा तो पुरुष वीरराया मूर्तिमंत जाण दया, मी उदयजताची तया ऋणी आलाभे. त्या पुरुषाला मूर्तिमंत दया असं जाण. दया या शब्दाचा अर्थ डिक्शनरीत न शोधता या पुरुषाच्या ठिकाणी शोधावा. मी म्हणजे भगवंत म्हणतायत, उदयजताची तया ऋणीया लाभे, असा पुरुष जन्माला आला की मी त्याचा ऋणीच होऊन राहतो. याचं कारण दुसऱ्यावर दया करण्याचं कार्य मी अहोरात्र करतो असं भगवंत म्हणतात, आणि माझं काम तो पुढे चालवणारा आहे. असा कोणीतरी जन्माला आला म्हणून जन्माला आल्याबरोबर मी त्याचा ऋणी होऊन जातो, मी त्याच्या आज्ञेत राहतो. आता सूर्यासी जीवे अनुसरलिया राजीवे, परी ते तो न शिवे सौरभ्य जैसे. अलोलुप्त्वम वरचं निरूपण ज्ञानेश्वर महाराजांनी सुरू केलं, पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत, तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोभा माउली प्रभु स्वामी जी स्वामी जी। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरि हरि।